अव्यक्तमेव च इंद्रियाणि दशैकञ्च पञ्चचेन्द्रिय गोचराः थोड़ा पुढे सरकून इच्छा द्वेष सुखम दुःखम संघात चेतना धृति एतत् क्षेत्रम समासेन सविकारम उदाहृतम। तीन आठवड्यांनी आपण ज्ञानेश्वरीसाठी म्हणून इथं एकत्र जमलेले आहोत। पंचमहाभूत पंचमहाभूतांनी बनलेला देह अहंकार बुद्धी बुद्धीच्या मागचं असलेलं कारण अव्यक्त तत्व ज्याला जीव तत्व देखील म्हणता येईल इंद्रिय आणि दशैकंच 11 इंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय आणि मन पंचच इंद्रिय गोचरा 5 ज्ञानेंद्रियांचे विषय आणि 5 कर्मेंद्रियांचे विषय असे 10 विषय इच्छा द्वेष सुख दुःख संघात चेतना आणि धृती धैर्य कुठं सरकायला पाहिजे काय झालंय अशी ही रांग अशी सरळ रांगा नाही वाटत आहे तुला। तत्वांचा असा हा देह क्षेत्र या नावाने ओळखला जाणारा एतत् क्षेत्रम समासेन या प्रकारचं क्षेत्र आहे। सविकारम उदाहृतम विकारवान असं त्याच्याबद्दल मी तुला संक्षेपाने सांगतो असं भगवंत म्हणतात। आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या ओव्या काही ओव्या आपण याच्यावरच्या पाहिलेल्या होत्या। तरी महाभूत पंचकू आणि अहंकारू एकू बुद्धी अव्यक्त दशकू इंद्रियांचा मन आणिकही एकू विषयांचा दशकू सुख दुःख द्वेषू संघात इच्छा आणि चेतना धृती एवं क्षेत्र व्यक्ती सांगितली तुझ प्रती आघवीची। हे जे दोन श्लोक आहेत या दोन श्लोकावर ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं हे सरळ निरूपण आहे सरळ विवरण आहे। महाभूत पंचकू पंचमहाभूतांचा बनलेला देह आणि अहंकारू एकू बुद्धी अव्यक्त प्रकृती दशकू इंद्रियांचा 10 इंद्रिय मन आणि कही एकू 11 इंद्रिय ते विषयांचा दशकू 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय यांचे असलेले 5-5 विषय असे 10 विषय सुख दुःख द्वेषू संघात इच्छा आणि चेतना धृती हे सरळ निरूपण झालं। आता ते असं म्हणतात आता महाभूते कवणे कवण विषयो कैसी करणे हे वेगळालयपणे एकैक सांगो। आता हे सगळं महाभूत काय इच्छा काय द्वेष काय सुख काय दुःख काय इंद्रिय काय त्यांचे विषय काय मन म्हणजे काय हे सगळं एकेक आता मी तुला सांगतो। तरी पृथ्वी आप तेज वायू व्योम ये तुझं सांगितली बुझ महाभूते। पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश ही 5 महाभूत तुला सांगितली आणि जागतीय दशे स्वप्न लपाले असे ना तरी अवसे चंद्र गुढू नाना अप्रौढ बाळकी तारुण्य राहे ठोकी का न फुलता कळीकी आमोदू जैसा किंबहुना काष्ठी वन्ही जेवी किरीटी तेवी प्रकृतीच्या पोटी गोप्यू जो असे जैसा ज्वरू धातुगतू अपथ्याचे निश पाहतू मग झाली या आतू बाहेरी व्यापी तैसी पाचाही गाठी पडे जै देहाकारू उघडे तई नाचवी चहूकडे तो अहंकार उगा। नवल अहंकाराची गोठी विशेष न लगे अज्ञानापाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी। इथपर्यंत आपलं झालेलं होतं। अहंकाराची गोष्ट तर एक वेगळीच आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। अज्ञानाच्या पाठीमागं विशेष लागत नाही, पण जो सज्ञान आहे त्याला मात्र अक्षरशः नाचवतो, नाना संकटी नाचवी। ज्ञानाचा अभिमान, कुळाचा अभिमान, जातीचा अभिमान, रूपाचा अभिमान, विद्येचा अभिमान, धर्माचा अभिमान, देशाचा अभिमान, अशा अनेक अंगाने हा अभिमान नटून राहिलेला आहे। कोणत्या अंगाने कशा प्रकारे प्रगट होईल काही सांगता येत नाही। अहंकाराचं खेळण्याचं क्षेत्र मोठं व्यापक आहे। कधी अहंकार गर्व से कहो हम हिंदू है असं म्हणून तुम्हाला हाक देईल, तर कधी अहंकार दगडा धोंड्यांचा माझा महाराष्ट्र म्हणून हाक देईल, काही सांगता येत नाही। तर कधी अहंकार जातीच्या नावाने तुम्हाला हाक देईल, आणि शिकलेल्या मंडळींना आपण जे काही शिकलेले आहोत त्यासंबंधीचा अहंकार तर न बोलणे इतकी सोय आहे। अहंकाराची गंमत अशी आहे की अहंकारी मनुष्य बाह्यमध्ये फार यशस्वी होतो असं दिसतं। संसारामध्ये किंवा व्यवहारामध्ये यशस्वी होण्यासाठी अस्मिता किंवा अहंकार किंवा त्याचंच नाव आत्मविश्वास वेगवेगळी नावं देऊन हा वापरला जातो, हा यश मिळवताना दिसतो। तुमचा धंदा आहे, व्यवसाय आहे, आणि तुमच्यापाशी अहंकार नसेल, तुम्ही जर म्हणाल की प्रभू करेल तर होईल, तर धंद्यामध्ये यश मिळेल असं संभवत नाही। प्रभू करेल तर होईल या पद्धतीने धंदा होणार नाही। तुम्ही नोकरी करता आहात, तुम्हाला प्रमोशन हवं आहे, तर परमेश्वराची इच्छा असेल तर प्रमोशन मिळेल, या पद्धतीने प्रमोशन मिळणार नाही। तिथं तुम्हाला काहीतरी सिद्ध करून दाखवायला लागेल, मी कोणीतरी आहे हे सिद्ध करून दाखवायला लागेल, माझ्यापाशी हे ज्ञान आहे हेही सिद्ध करायला लागेल, आणि ते यांच्यापेक्षा जास्त आहे हेही सिद्ध करायला लागेल। संसारातलं जे यश आहे ते यश ही अहंकाराची गिनती आहे। अहंकारच खरा गणत असतो। आपलं काम, आपली स्वच्छता, आपले पदार्थ, आपली करण्याची पद्धत, आपली टापटीप, आपले कपडे धुणं, इथपासून तो स्वयंपाकघरातून सुरू होतो। आणि मग पोचतो कुठं याला खरंच सीमा नाही, तो कुठेही पोचतो, कितीही उंच पोचतो। अहंकाराच्या शिडीवरून चढता येतं, पण अहंकार उतरू देत नाही। अहंकार खूप उंचीवर घेऊन जाऊ शकतो, पण अहंकार इच्छित स्थळी तुम्हाला उतरू देत नाही, ही गडबड आहे अहंकाराच्या ठिकाणी। तुम्हाला जर तुमच्या घराच्या गच्चीवर जायचं असेल तर तुम्हाला शिडीचा आधार घ्यायला लागेल, पण कधीतरी तुम्हाला त्या शिडीला सोडायला लागेल, तर तुम्ही गच्चीवर पोहोचाल. अहंकार तुम्हाला सोडूनच देत नाही. शिडीला जो धरून ठेवतो, जो शिडीत सोडायला तयार होत नाही, तो अंतिम जे इप्सित आहे तर ते कधी गाठू शकत नाही. त्यामुळे परमार्थ अथवा अध्यात्म आणि व्यावहारिक जीवन याच्यामध्ये अहंकार या एका गोष्टीमुळे खूप तफावत नेहमी पडलेली दिसते. जे यशस्वी जीवन आहे व्यवहारातलं, ते संपूर्ण अहंकारावर आधारित असं जीवन आहे. तर परमार्थामधलं जीवन यशस्वी होण्यासाठी मी कोणी नाही, माझं काहीही नाही, मला काही कळत नाही, इथपासून सुरुवात करायला लागते. आणि या गोष्टीची परिसीमा म्हणजे मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवो आता इथपर्यंत होत. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, नवल अहंकाराची कोठी विशेष न लगे अज्ञानापाठी, सज्ञाना झोंबे कंठी नाना संकटी नातवी. स्वामीजी एक गमतीशीर गोष्ट सांगायचे की एका गावामध्ये एक प्रवचनकार कित्येक वर्ष प्रवचन करत होते. अनेक वर्ष प्रवचन केल्यामुळं त्यांचा असा एक विशिष्ट श्रोतृ समुदाय देखील निर्माण झालेला होता. हा जो श्रोतृ समुदाय, त्यांना या प्रवचनकारांविषयी विशेष प्रेम आदर भाव असा स्वाभाविकपणे निर्माण झाला. पुढे कालांतराने ते वयोवृद्ध झाले, त्या गावात राहणं त्यांना शक्य होईना, आपल्या मुलाकडे जाण्याची गरज निर्माण झाली. तसं वृद्धापकाळी ते आपल्या मुलाकडे गेले. इतकी वर्ष सर्व मंडळींना प्रबोधन करणाऱ्या या प्रवचनकाराची आठवण बाकी सर्वांना होणं अत्यंत स्वाभाविक अशी गोष्ट होती. असं असल्यामुळं त्या श्रोत्यांनी सर्वांनी मिळून त्यांना पत्र लिहिलं की आम्ही बरेच दिवस झाले, 6 महिने झाले तुम्ही तिकडे जाऊन, तुम्ही खुशाल असाल, पण आम्हाला तुम्हाला एकदा भेटायला यायचंय. तुमच्या तिथं काय व्यवस्था आहे काही माहिती नाही, त्यामुळे आम्ही पत्र पाठवतो की आम्ही किती लोकांनी यावं, काय करावं. तेव्हा त्यांचं आनंदाने तुम्ही या अशा प्रकारचं उत्तर आलं. तुम्ही इथं जरूर या, जागा मोठी आहे, कसलीच अडचण नाही, सर्व मिळून या. तसे सगळे श्रोते त्या प्रवचनकारांच्याकडे गेले. आणि मग तिथं बोलणं चालणं चाललेलं असताना, काही शंका समाधानाचा कार्यक्रम चाललेला असताना श्रोत्यांनी विचारलं की तुम्ही सांगितलेल्या गोष्टी आम्ही आचरणात आणण्याचा खूप प्रयत्न करतो, तथापि काम ही इतकी चमत्कारिक वस्तू आहे की आम्हाला कामनांना बाजूला सारणं फार कठीण जातं, आपल्याला हे कसं शक्य झालं. तेव्हा ते म्हणाले की या वयामध्ये आता मला कोणत्या कामना, आता मला कोणत्याही कामना स्पर्श करू शकत नाहीत. आणि क्रोधाचं काय, तर ते म्हणाले की जिथं काम नाही तिथं क्रोध देखील नाही, काम असेल तिथंच क्रोध असतो. आणि अहंकाराचं काय, आपण अहंकारावर मात कशी केली, तर ते म्हणाले अहंकाराची काय वार्ता, माझ्यासारखा अनहंकारी मनुष्य या पंचक्रोशीत शोधून सापडणार नाही असं म्हणाले. अशा प्रकारे अहंकार कोणत्या मार्गाने जीवनामध्ये येईल काही सांगता येत नाही. नवल अहंकाराची गोठी विशेष न लगे अज्ञानापाठी, सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. आणि हा जो अहंकार आहे हा अहंकार कधी कधी मी या पद्धतीने डोकावतो, मी केलं या पद्धतीने डोकावतो, तर कधी कधी मला काही कळत नाही याही पद्धतीने डोकावतो, ही त्याची अडचण आहे. कितीतरी मंडळी आपलं आता काही नाही राहिलं, तुम्ही म्हणाल ते असं म्हणतात, पण त्यावेळेस देखील ते अहंकारापासून बाजूला झालेले आहेत असं म्हणता येत नाही. माझ्यापाशी अहंकार नाही असं म्हणणं देखील अहंकारामध्ये मोडतं, आणि मी आहेच आहे असं म्हणणं देखील अहंकारामध्ये मोडतं. या दोन्ही गोष्टी अहंकारामध्येच मोडतात. आणि नम्रता धारण केलेला अहंकार हा अधिक धोकादायक ठरू शकतो. तो कधी डोकं वर काढेल काही सांगता येत नाही. कसत कसत असा जो अशा पद्धतीने व्यक्त होणारा जो अहंकार आहे, हा अहंकार देखील खूप धोकादायक प्रकार समजला जातो. आता बुद्धी जे म्हणिजे ते ऐशिया चिन्ही जाणीजे, बोलिले यदुराजे ते ऐके सांगो, तरी कंदरपाचे नि बळे इंद्रिय वृत्तीचे नि मेळे, विभांडुनी येती पाळे विषयांचे. कंदरपाचे नि बळे इंद्रिय वृत्तीचे नि मेळे, विभांडुनी कामाचा एक मोठा जोर असतो, कामाचं एक मोठं बळ असतं. कामाच्या बळाच्या सहाय्याने इंद्रिय वृत्तींच्या समुदायाबरोबर विभांडुनी येती पाळे विषयांचे, विषयांचे समुदायचा समुदाय इंद्रिय वृत्तींचे मेळावे ओलांडून मोडून वेगाने प्रवेश करतात. तो सुखदुःखांचा नागोवा जेथ उगाणो लागे जीवा, तेथ दोहीसी बरवा पाडू जे धरी. आणि त्यावेळेला जे सुख आणि दुःख निर्माण होतं, त्या सुख दुःखांचा नागोवा, सुख आणि दुःख यांनी जीवनामध्ये जी आनंदाची अथवा दुःखाची जी लूट केलेली असते, त्याचा हिशोब जीवाला घ्यायला लागतो. तेथ दोहीसी बरवा पाडू जे धरी, हे सुख हे दुःख याची लूट तर करायची आहे, पण सुख काय आणि दुःख काय हे तर समजलं पाहिजे लूट करण्यासाठी. म्हणून हे सुख हे दुःख हे पुण्य हे दोष का हे मैळ हे चोख ऐसे जे निवडी, याची निवडानिवड करत असताना म्हणजे कामाचं तर सहाय्य, कामाचं अपरिमित सहाय्य, सर्व प्रकारचे विषय, डोळ्याचे विषय, हा खरंच ही अशी एक रांग करावर म्हणजे मागून येणाऱ्यांना तिथं बसता येईल. आणि इंद्रिय वृत्ती, या इंद्रिय आणि इंद्रिय वृत्तींच्या ठिकाणी विषयांचे समुदाय एका कामनेच्या बळाने सर्व इंद्रिय वृत्ती झाकळून टाकतात. सर्व प्रकारचे विषय, डोळ्याचे विषय, कानाचे विषय, स्पर्शाचे विषय, जिभेचे विषय, आणि त्या विषयांचं बाजूला न सारता येण्यासारखं असं बळ, या बळामधून काही सुख आणि काही दुःख हे अपरिहार्यपणाने निर्माण होणार. जेव्हा इंद्रिय विषयांमध्ये असतील तेव्हा इंद्रियांचा आणि विषयांचा संयोग झाल्यानंतर हा संयोग प्रत्येक वेळेला सुखावह असेल असं सांगता येत नाही. कानावर शब्द आला याचा अर्थ प्रत्येक वेळेला सुख होईल असं नाही, कधी सुख होईल कधी दुःख होईल.
कानावर शब्द आला आणि अनुकूल वेदना निर्माण झाली तर सुख होईल. कानावर शब्द आला आणि प्रतिकूल वेदना अंतकरण वृत्तीमध्ये जर निर्माण झाली तर दुःख होईल. अनुकूल वेदनीयम सुखम, प्रतिकूल वेदनीयम दुःखम. तुमच्या जिभेवर एखादा पदार्थ आला तर तो पदार्थ प्रत्येक वेळेला तुम्हाला सुख देईल असं नाही. तुम्हाला आवडत असेल तर ठीक आहे, जर आवडत नसेल एखादा पदार्थ, शेपूची भाजी आहे तर ती सगळ्यांना सुख देते असं नाही, तर कोणाकोणाला दुःख देखील देईल. त्यामुळे सुख आणि दुःख यांची जी लूट चाललेली असते त्याचा हिशोब जो जीव घेत असतो त्याच्यामध्ये हे सुख आहे आणि हे दुःख आहे हे समजायला तर पाहिजे. हे जर समजलंच नाही समजा विनोबा असं म्हणत असत की त्यांच्या आश्रमामध्ये एक गाय होती, ती गाय आपल्या स्वतःच्या मुलाला देखील दूध पाजत असे आणि इतर वासरं होती त्यांना देखील दूध पाजत असे. आश्रमातले सगळे लोक त्या गायीला मूढ असं म्हणत असत, कारण गायी देखील असं दुसऱ्या वासराला पिऊ देत नाही. गायींना देखील कळतं, जनावरांना देखील कळतं, जे आपलं अपत्य आहे त्यालाच गाय प्यायला देते आणि जे आपलं अपत्य नाही त्याला गाय कदापि आपल्या आचळ्याला तोंड लावू देत नाही. पण ही जी गाय होती ही गाय कोणालाही पिऊ द्यायची तर त्याला त्या आश्रमातले लोक मूढ असं म्हणायचे, ही मूर्ख आहे हिला कळत नाही असं म्हणायचे. विनोबा असं म्हणतात की मी त्या गायीकडून समबुद्धी शिकलो. पण हे सुख हे दुःख हे हवं हे नको हे पाप हे पुण्य ही हे समजणारी एक संस्था असली पाहिजे. ही संस्था म्हणजे बुद्धी असं ज्ञानेश्वर महाराज सांगताय. हे सुख हे दुःख हे पुण्य हे दोष काय, हे मैळ हे चोख, हे चोख आहे आणि या ठिकाणी हिंकस भरलेला आहे. ऐसे जे निवडी ये अधमोत्तम सुझे, जिला अधम आणि उत्तम हे समस्त, जिये साने थोर बुझे, लहान थोर हे ज्याला समस्त, जिया पाठी पारखिजे विषो जीवे, जिच्या दृष्टीनी जिच्या नजरेमधून जीव विषयाची पारख करतो, जिया दिठी पारखिजे विषयो जीवे, जीव ज्याच्या दृष्टिकोनातून ज्याच्या चष्म्यामधून ज्याच्या दृष्टीतून विषयांची पारख करतो आणि हवे असलेले विषयच केवळ स्वीकारतो, नको असलेले विषय टाकून देतो. जे तेज तत्वाची आदी, जे सत्व गुणाची वृद्धी, जे आत्मया जीवाची संधी वसवित असे, जे जे तेज तत्वाची आदी, ज्याच्या ठिकाणाहून बुद्धी प्रसव पावते ते मूलत तेजाचं स्वरूप आहे. जो गायत्री मंत्र आहे तो गायत्री मंत्र असं सांगतो की सूर्याला देखील ज्याच्यापासून प्रकाश मिळतो त्याच्यापासूनच माझ्या बुद्धीला प्रकाश मिळतो. जे तेज तत्वाची आदी, म्हणून तेज तत्व जे आहे त्याच्यापासून जी निर्माण झाली अशी, जे सत्व गुणाची वृद्धी परिशुद्ध स्वरूपामध्ये बुद्धी ही सत्वगुणी समजली जाते, जे आत्मया जीवाची संधी वसवित असे, जे आत्मा आणि जीव यांच्या संधीमध्ये यांच्या मधोमध जी वास करते. अर्जुना ते गा जाण बुद्धी तू संपूर्ण, याला बुद्धी असं म्हणतात. आता आपल्या असं लक्षात येतं की हे पाप आहे, हे पुण्य आहे, हे ज्याला समजतं ती बुद्धी, हे सुख आहे, हे दुःख आहे, हे ज्याला समजतं ती बुद्धी, अशा एका संस्थेची आपल्याला आवश्यकता आहे. ही संस्था जर कार्यरत नसेल तर पुण्य या कर्मांविषयी गोंधळ होण्याची शक्यता आहे. सुख आणि दुःख या संवेदना देखील नीट न समजण्याची शक्यता आहे. जर बुद्धी असेल, उत्तम बुद्धी असेल तर हे समजणार. चांगल्या बुद्धीला विनोद समजतो. मला परवा असं कोणीतरी सांगत होत की अति खाऊन अति मेहनत व्यायाम करणाऱ्या मंडळींना विनोद देखील कळत नाहीत असं परवा मला कोणीतरी सांगत होत. विनोद समजतच नाही. बुद्धी कमी काम करते. जर बुद्धी नसेल तर खूप मोठे घोटाळे होण्याची शक्यता असते. परिपूर्ण बुद्धी म्हणजे परमेश्वराशी एकरूप झालेली बुद्धी. उपनिषद तर दृश्यते तू अग्रया बुद्ध्या असं देखील म्हणतात. आत्मा हा अग्रबुद्धीने जाणला देखील जातो. दृश्यते तू अग्रया बुद्ध्या, अग्रबुद्धीने. बुद्धीचा विषय जरी नसला तरी देखील त्याच बुद्धीमध्ये आत्म्याचा प्रकाश देखील पडतो. ती बुद्धी आत्म्याला वेगळेपणाने जाणत नाही, पण आत्म्याचा प्रकाश मात्र अग्र अशा बुद्धीच्या ठिकाणीच पडतो. मी अशी एक गोष्ट वाचलेली होती की एक फकीर प्रार्थना करत असे. मोठ्या भक्तियुक्त अंतकरणाने प्रार्थना करत असे की देवा, माझ्या बाबतीत काही घडेल तर ते तुझीच इच्छा असू देत, अशी प्रार्थना करत असे. आणि 40 वर्ष हा क्रम चाललेला होता. तो सकाळी उठला की प्रार्थनेला बसत असे आणि म्हणत असे की देवा, तुझ्या इच्छेने होऊ देत, माझ्याबाबत जे काही घडेल तर ते तुझ्या इच्छेने घडू देत, तुझी इच्छा असेल तसंच होऊ देत. दुपारी देखील एकदा तो असंच म्हणत असेल आणि रात्री देखील तो म्हणत असे आणि मगच झोपत असे. 40 वर्ष झाल्यानंतर परमात्मा खरोखरच अवतीर्ण झाला. जेव्हा तो म्हणत होता की तुझी इच्छा असेल तसं होऊ दे, तेव्हाच परमात्मा अवतीर्ण झाला. आणि परमात्मा म्हणायला लागला की तुझी इच्छा असेल तसंच होऊ दे, हे तू 40 वर्ष म्हणतो आहेस, मला असं वाटतं की तू नक्कीच या विधानाशी देखील असहमत आहेस. 40 वर्ष तीच गोष्ट बोलतो आहेस आणि म्हणतोयस की माझ्याबाबत जे काही घडेल तर ते तुझी इच्छा असेल तेच घडू देत. तुला इतक्या वेळेला म्हणायला लागते याचा अर्थ तू आत कुठेतरी सहमत नाहीयेस. तुला रोज हे बोलायला लागते की तुझी इच्छा असेल तसंच होऊ देत. तुझ्या ठिकाणी न कळत आत, खूप आत अंतर्यामी एक असहमती भरून राहिलेली आहे. कदाचित तुझ्या हातात गोष्टी नाहीत म्हणून तू म्हणतोयस की जे काही असेल ते तुझी इच्छा म्हणून होऊ देत. जर तुझ्या हातात या गोष्टी असत्या तर तू हे म्हणाला नसतास. तुला माहितीये की मी असहाय्य आहे, तुला माहितीये की मी हतबल आहे. तू असं म्हणतोयस की तू नाहीतरी सामर्थ्यवान आहेसच, तर मग आता तुझ्या मनासारखं तर होऊन जाऊ देत असं तू म्हणतोयस. याच्यामध्ये मला तुझी भक्ती दिसत नाहीये, तुझी परिपूर्ण बुद्धी दिसत नाहीये, जर परिपूर्ण बुद्धी आणि भक्ती असती तर तू असं म्हणालाच नसतास. एकदा म्हणून देखील त्या विश्वासामध्ये आयुष्यभर राहिला असतास. पण तुला 40 वर्ष म्हणायला लागतं आहे तर तू असहमत असावास. समजून घेण्याची गोष्ट आहे की तीच गोष्ट जेव्हा म्हटली जाते ते कमाल आणि कबीरांची गोष्ट आहे की कबीर नसताना एकदा घरी एक कोणी सद्गृहस्थ आले आणि म्हणाले की कबीरांकडून उपदेश घ्यायचा आहे म्हणून आलोय. तेव्हा कमाल म्हणाले की ते घरात नाहीयेत, आपण नंतर या. पण ते गृहस्थ म्हणाले की मला वेळ नाहीये, मला पुढे जायचंय गावाला. तर मला जर तुम्ही सांगितलं तरी देखील चालेल, मी तुमची देखील ख्याती ऐकू नये. तेव्हा कमाल असं म्हणाले की 3 वेळेला रामनाम घेत जा, एकदा सकाळी म्हणा, एकदा दुपारी म्हणा आणि एकदा संध्याकाळी म्हणा. बस दिवसातून रोज 3 वेळेला रामनाम घ्या, याच्यापेक्षा आणि काही करू नका. ते गृहस्थ मोठे समाधानी होऊन निघून गेले. मग नंतर कबीर आले. कबीर आल्यानंतर कमालांनी सांगितलं की एक व्यक्ती आलेली होती, म्हणत होती की मला उपदेश हवा आहे, कबीरांकडून हवा आहे, पण असाल तरी देखील चालेल, तुम्ही मला उपदेश द्या. आणि मी त्याला सांगितलं की 3 वेळेला रामनाम घे, एकदा सकाळच्या वेळेला, एकदा दुपारच्या वेळेला आणि एकदा रात्रीच्या वेळेला. कबीर म्हणाले की अरे तीनदा कशाला, एकदा देखील पुरलं असतं. सकाळी रामनाम घ्यावं आणि गोष्ट संपली. ही जी बुद्धी आहे, ही बुद्धी की ज्या बुद्धीला परमात्म्याखेरीज अन्य काहीच दिसत नाही अशी बुद्धी, हे की एक आती येर आघवेची भ्रांती ऐसी निकुरेसी मती मेरू होय, ही बुद्धी परमात्म्यालाच प्राप्त करून देते. मी वाचोनी काही आणिक लाणीच नाही, परमात्म्याखेरीज अन्य काही प्राप्तव्यच नाही, अशी एकच बुद्धी असू शकते. ही जी एकच बुद्धी आहे, या बुद्धीची गोष्ट आणि ज्ञानेश्वर महाराज इथं सांगतायत त्या बुद्धीची गोष्ट थोडी वेगळी वेगळी आहे. ज्ञानेश्वर महाराज ज्या बुद्धीचं वर्णन करून सांगतायत ती बुद्धी म्हणजे जे आत्मया जीवाची संधी वसवित असे, आत्मा आणि जीव यांच्या संधीस्थानामध्ये जी राहते. जीव जर त्याचा उपयोग करेल संसाराकरता तर संसाराकरता जी मदतनीस होईल, आणि जीव जर तिचा उपयोग करेल आत्मप्राप्ती करता तर तरी देखील ती उपयोगाला येईल, कारण ती संधीस्थानी राहते. अर्जुना ते जाण बुद्धी तू संपूर्ण आता ऐके खूण अव्यक्ताची, तरी सांख्यांची या सिद्धांती प्रकृती जे महामती त्याची येथे प्रस्तुती अव्यक्तगा. सांख्यांच्या सिद्धांतामध्ये जी प्रकृती म्हणून सांगितली तीच प्रकृती इथं अव्यक्त या शब्दांनी वर्णन केली जाते. काय सांगितली मी तुम्हाला 7व्या अध्यायात सांगितलेलं होतं ती एक पराप्रकृती आणि एक अपराप्रकृती अशा 2 प्रकृती ज्या सांगितल्या 7व्या अध्यायामध्ये. कोणी कोणी मला असं म्हणतं की यांना 30-30 गोष्ट सारखं सांगण्याचा फार नाद लागलेला आहे, पण तुम्हाला आठवत नाही म्हणून मी सांगतो. आणि सांख्य योग मते प्रकृती परिसिविली तूते ऐसी दोही परी जेथे विवंचिली, तेथ दुजी जे जीवदशा तिये नाव विरेशा, येथे अव्यक्त ऐसा पर्यावोहा. आणि ज्ञानेश्वर महाराजांचंही थोडं बहुत तसंच झालं. ते म्हणू शकले असते की ही प्रकृती किंवा अव्यक्त म्हणजे काय, प्लीज रेफर अमुक अमुक, असं नाही त्यांनी केलं. ते पुन्हा एकदा सांगायला लागले की जी पराप्रकृती आणि अपराप्रकृती अशी सांगितली. अपराप्रकृती म्हणजे कोणती, कर्मेंद्रिय पंच महाभूत मन बुद्धी अहंकार अष्टधा प्रकृती असं ज्याचं तिथं वर्णन केलं आणि याच्या पलीकडे असणारी प्रकृती म्हणजे जीव प्रकृती जी अव्यक्त म्हणून ओळखली जाते. पंचमहाभूत मन बुद्धी आणि अहंकार ही जी अपरा प्रकृती आहे ज्याला गौण प्रकृती म्हणून सांगितलं जातं अशी ही गौण प्रकृती आणि परा प्रकृती म्हणजे जीव प्रकृती यांच्या दुहेरी मसाल्यामधून हे सर्व विश्व निर्माण झालेलं आहे. या परा आणि अपरा प्रकृतीमधली जी परा प्रकृती आहे जी श्रेष्ठ प्रकृती आहे ज्याला जीव प्रकृती असं म्हणतात ती जीव प्रकृती इथलं अव्यक्त आहे. तेच दुजी जे जीवदशा तिये नाव विरेषा येथे अव्यक्त ऐसा पर्यावोहा त्याच्या जीवदशेला अव्यक्त हा पर्यायवाचक शब्द दिलेला आहे. तरी पहालिया रजनी तारा लोपती गगनी रात्र नाहीशी झाल्यानंतर उजाडल्यानंतर जे तारे वगैरे आकाशात दिसतात तर ते लोप पावतात. ते लोप पावतात म्हणजे खरंच लोप पावतात का ते नाहीसे होतात का तर ते आपल्या पक्षी अव्यक्तामध्ये जातात. तरी पहालिया रजनी तारा लोपती गगनी का हारपे अस्तमानी भूतक्रिया सर्व भूतमात्रांची क्रिया कर्म अस्तमानी म्हणजे सूर्य मावळल्यानंतर हरपून जातात नाहीशा होतात लोप पावतात. शहरी संस्कृतीमध्ये नाही इथं 11-12 वाजेपर्यंत आपण जागे असतो पण सर्व निसर्ग मात्र झोपलेला असतो. एक मनुष्य सोडला तर सर्वांच्या क्रिया हरपून जातात. ना तरी देहो गेलिया पाठी देहाधिक किरीटी उपाधी लपे पोटी कृतकर्माच्या देह गेल्यानंतर देह पडल्यानंतर देहाधिक म्हणजे वासना कर्म कर्मांची फळं या सर्व गोष्टी उपाधीच्या अंगाने उपाधी लपे पोटी कृतकर्मांच्या केलेली कर्मांची साठवणूक म्हणून तुमच्या बरोबर जी कृतकर्म येतात ते न दिसणार असं जसं अव्यक्त असावं. का बीज मुद्रे आतू ठोके तरू समस्तू एका छोट्याशा बीजामध्ये संपूर्ण वृक्ष सामावलेला असतो त्या वृक्षाची सगळी माहिती त्या बीजामध्ये दिलेली असते. ते बीज जर उगवलं तर जे काही होईल तो सगळा नकाशा जसा त्या बीजामध्ये सामावलेला असतो. आणि हे निसर्गामध्ये सर्व ठिकाणी आहे. मी असं ऐकलेलं आहे की मनुष्याचं देखील जे फलित बीज आहे हे फलित बीज जर चाचणी केली त्याची तर त्या माणसाच्या डोळ्याचा रंग कसा असेल केसाचा रंग कसा असेल केसाची लांबी कशी असेल उंची किती असेल त्याचा रंग कसा असेल त्याचा बांधा कसा असेल ही सगळी माहिती त्या फलित बीजामध्ये जे सूक्ष्मदर्शक यंत्रामध्ये देखील जेमतेम दिसेल अशा बीजामध्ये सामावलेली असते. का बीज मुद्रे आतू ठोके तरू समस्तू का वस्त्रपणे तंतू दशे राहे वस्त्रपणानी खरं म्हणजे तंतूच तिथं वास करत असतो. तैसे सांडून या स्थूळ धर्म महाभूते भूतग्राम लया जाती सूक्ष्म होऊन जेथे सर्व स्थूळ धर्म सांडून महाभूत पंच महाभूत आपला भूतग्राम सांडून लया जाती सूक्ष्म होऊन जेथे ज्या ठिकाणी ज्या स्थितीमध्ये सूक्ष्म होऊन सर्व एकत्रित राहतात. अर्जुना तया नावे अव्यक्त हे जाणावे त्याला अव्यक्त असं म्हटलं पाहिजे. आता ऐके आघवे इंद्रिय भेद आता पाच ज्ञानेंद्रिय पाच कर्मेंद्रिय काय आहेत तर ती ऐक पुढच्या वेळेला. हरिओम तत्सत्. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.